पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2. यास्तव सर्व दुष्टभाव, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. तर नूतन जन्मलेल्या बालकासारखे तारणासाठी वृद्धी होण्यास आध्यात्मिक निऱ्या दुधाची इच्छा धरा. मनुष्यांनी नाकारिलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मौल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याजवळ आल्याने तुम्हीही आध्यात्मिक मंदिर, जिवंत धोंडे, देवाला आवडणारे असे आध्यात्मिक स्वरूपाचे यज्ञ येशू ख्रिस्ताच्या द्वारे अर्पिण्यासाठी पवित्र याजकगण असे रचिले जात आहात. कारण शास्त्रात असा लेख आहे,
पहा निवडलेली मूल्यवान अशी कोण शिला मी सिंहनाद बसू, तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही.
यास्तव तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यास सन्मान मिळणार, जे विश्वासाला अमान्य आहेत त्यास
बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड तोच कोण शिलाचा,
आणि
ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला.
ते वचनाला अमान्य असल्याने ठेच खातात, त्यासाठी ते नेमलेही होते. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हास दयेची प्राप्ती झाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. प्रिय बंधूंनो, जे तुम्ही परदेशी व प्रवासी आहात त्या तुम्हास मी विनंती करतो की जीवाबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. विदेशी लोकात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हा विरुद्ध दुर्भाषण करीतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. मनुष्यांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेला प्रभूकरता अधीन असा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या, आणि अधिकारी वाईट करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी व चांगले करणाऱ्याची स्तुती करण्यासाठी त्यांनी पाठविलेले म्हणून त्यांच्या अधीन असा. देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करण्याने निर्बुद्ध मनुष्यांच्या अज्ञानाला कुंठित करावे. आपली स्वतंत्रता ही दुष्टपणाचे झाकण न करिता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे असा. सर्वांस मान द्या, बंधुवर्गावर प्रीती करा, देवाचे भय धरा, राजाला मान द्या. घरच्या चाकरांनो, तुम्ही आपल्या धन्याच्या अधीन असा. जे चांगले व सौम्य त्यांच्याच केवळ नव्हे, तर जे कठोर त्यांच्याही पूर्ण भयाने अधीन असा. कोणी ईश्वर चिंतन करून अन्यायाने आलेली दुःखे सोशितो तर हा चांगुलपणा आहे. पाप केल्याबद्दल मिळालेल्या बुक्क्या तुम्ही शांतीने सोशिल्यास त्यात काय मोठी कीर्ती? चांगले करीत असूनही दुःख भोगणे व ते शांतीने सोसणे हे देवाला योग्य असे वाटेल. याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोशिले. तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरिता कित्ता घालून ठेविला आहे.
त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही.
त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही, दुःख सोशित असता त्याने धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते सर्व सोपून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापचरणासंबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. त्याला बसलेल्या माराच्या वळांनी तुम्ही निरोगी झाला. तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवांचा मेंढपाळ व अध्यक्ष याचकडे माघारे फिरला आहात.